छह वर्ष महाराष्ट्र पारतंत्र्याच्या अंधकारात दडपडत होता. वर्षातल्या बाराही अमावस्यांनी जणू गरारा घातला होता. महाराष्ट्राची भूमी घोड्यांच्या टापाखाली वेदनांनी गणत होती, गाराण गात होती.
प्राणी मात्र झाले दुःखी, पाहता कोणी नाही सुखी. कठीण काळे ओळखी, धरी नात कोणी.
सिंहागिरीच्या कडेकपाऱ्या, सिंधू सागराच्या लाटा आणि संत सज्जनांचे टाळ मृदंग नियतीच्या गाभाऱ्यातील अदृश्य शिवशक्तीला आवाहन करीत होते.